विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत आज आयोजित केलेल्या शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात विविध राजकीय पक्षांचे नेते, कलाकार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांसह असंख्य पुणेकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळा, महाविद्यालय, गृहनिर्माण सोसायट्या, शाळा, रेल्वे स्थानक, मेट्रो स्टेशन, सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालय, रिक्षा थांबे, महापालिकेची कार्यालयं, सामाजिक संस्थेची कार्यालयं, खासगी आस्थापना आणि फुले मंडई अशा सर्वच ठिकाणी सकाळी 11 ते 12 या वेळेत आपल्या आवडीचं पुस्तक वाचून नागरिकांनी वाचनानंदाचा अनुभव घेतला. कष्टकरी वर्गाचे नेते अशी ओळख असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळापूर्वी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर बाबा आढाव यांचं काल पुण्यात निधन झालं. तत्पूर्वी आज सकाळपासून मार्केट यार्डमधील हमाल भवनात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. बाजारपेठेशी निगडीत हमाल, तोलार, मापाडी यांनी आपल्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सकाळपासूनच रांग लावली होती. प्रकाश आंबेडकर, रोहित पवार, अनिल शिरोळे, उल्हास पवार, मोहन जोशी, अजित अभ्यंकर या राजकीय नेत्यांनीही आढाव यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. पुणे जिल्हा परिषदेच्या 102 शाळांमधल्या शिक्षकांनी नुकतंच जर्मन आणि फ्रेंच भाषेचं प्रशिक्षण पूर्ण केलं. यामुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या इयत्ता 5वी ते 8वीच्या सुमारे 12,000 विद्यार्थ्यांना जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकवण्यास सुरुवात झाली आहे. या भाषा प्रशिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत करार करण्यात आला होता. लहान मुलींच्या आरोग्याचं संरक्षण आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेल्या गर्भाशयमुख कर्करोगमुक्त महाराष्ट्र या अभियानाची सुरुवात पुणे जिल्ह्यातून झाली आहे. या अंतर्गत 9 ते 14 वर्षांच्या मुलींना या कर्करोगावरील प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आतापर्यंत 6,000 जास्त मुलींना ही लस देण्यात आली असून आगामी काळात आणखी 5,000 मुलींना लस दिली जाणार आहे. पूर्व जमिनी हक्कावर आधारित फळपीक विमा योजनेला 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत निर्धारित फळपिकांच्या विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं यासाठी मुदतवाढ दिल्याची माहिती कृषी आयुक्तालयानं दिली आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाअंतर्गत उन्हाळी हंगामासाठी भुईमुगाचं प्रमाणित बियाणं 100% अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे. शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांकडे भुईमुग बियाण्याचं 20 आणि 30 किलोचं पॅकिंग उपलब्ध असून 100% अनुदानासाठी शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकवर नोंदणी असणं बंधनकारक आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन पुण्याचे जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केलं आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुष्पविज्ञान संशोधन संचालनालयाच्या स्थापना दिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अंतर्गत शेतीमध्ये कृषी रसायनांचा संतुलित वापर, पर्यावरण आणि शेतकामगारांची सुरक्षा या विषयावर जनजागृती कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तसंच 200 हून अधिक शेतकऱ्यांना वनस्पती संरक्षण सुरक्षा किट वितरित करण्यात येणार आहे. मसुदा बीज विधेयक 2025, फुलशेती क्षेत्रासाठी संधी आणि परिणाम या विषयावरही चर्चासत्र होणार असल्याची माहिती समन्वय अधिकारी डॉ DM फिरके यांनी दिली. उसाच्या उशिरा दिलेल्या FRP रकमेवर 15% व्याज मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुणे साखर आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेची जिल्हास्तरीय सेवा कर्तव्य त्याग फुटबॉल स्पर्धा आज सुरू झाली. ही स्पर्धा 19 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून 32 संघ त्यामध्ये सहभागी झाले आहेत. पुणे आणि परिसरात आज कमाल 30 तर किमान 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या किमान तापमान 10 अंशांपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.